कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभा गिरिवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा वृंदावन बिहारी राधा वृंदावन बिहारी राधे जय राधा मदन मोहन ललिता देवी राधा मदन मोहन ललिता देवी प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव जय श्री प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। थोड़ा बहुत बड़ा हरे कृष्णा। सभी भक्तों का हम स्वागत करते हैं गोवर्धन कॉलेज में। सभी वरिष्ठ वरिष्ठों को प्रणाम करते हैं कि उनकी कृपा से कुछ बोलने का प्रयास करेंगे। तो सचिव प्रवृंडा में ओळखतो पहिले पास त्यांच्या पहिले भक्तीमध्ये आहे। तर सर्व भक्तांना मराठी हिंदी मराठी बरोबर इथे किती लोक असे ज्यांना मराठी समजत नाही असं कोणीच नाही। सगळ्यांना म्हणून हिंदी समजत नाही हिंदी सगळ्यांना समजतं। आज आपण थोडं गोवर्धन कॉलेज मध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या थोडी चर्चा करू। तर सुरुवातीला जेव्हा आम्ही इकडे आलो ते गोवर्धन कॉलेज गोवर्धन रिट्रीट सेंटर म्हणून पण खूप लोकांना माहीत आहे। तर आपण लोक पिकनिकला किंवा यात्रेला किंवा रिट्रीटला कशासाठी जातो कोण सांगेल? आनंद घेण्यासाठी अजून एन्जॉय करण्यासाठी, रिलॅक्स करण्यासाठी, मॅनेजर रिलॅक्स करण्यासाठी. हे पण एन्जॉय करू आपण. तर जे भौतिकवादी लोक आहेत ते जेव्हा आपली सुट्टी काढून इकडे तिकडे फिरायला जातात ते कशासाठी जातात? एन्जॉय करायला. किंवा त्यांचा जो का सगळा तणाव साचलेला आहे वर्षभराचा तो सगळा काढण्यासाठी, रिलीज, रिलॅक्स, एन्जॉय. तर भक्त, भक्तानं सांगितलं की तुम्ही काही एन्जॉयमेंट करायचं, नो सेन्स ग्रॅटिफिकेशन. आपण यात्रेला जातो तर आपण यात्रेला कशासाठी जातो? आपणही आपला स्ट्रेस रिलीज करायला जातो. एक तुमच्यापैकी किती लोकांना स्ट्रेस आहे जीवनात? थोडा, छोटा, मोठा, सगळ्यांना आहे ना. ज्यांनी हातवरती केला ते खरे बोलतात, ज्यांनी हातवरती केलं खोटं बोलतात. सगळ्यांना स्ट्रेस आहे. तर बहुतेकांना लोकांना एकच प्रकारचा स्ट्रेस असतो. कोणता? आपला उदरनिर्वाह चालवायचा, मुलांचा अभ्यास, त्यांची शाळा, त्यांचं शिक्षण, घरातल्या वेगवेगळ्या समस्या, या सगळ्यांचा स्ट्रेस त्यांना असतो. भक्तांना हा स्ट्रेस असतोच, पण त्यासोबत आणखी एक स्ट्रेस असतो. कोणता? सोळामळा करायचा. अजून चालू एक्स्ट्रा असतील. अजून कोणता स्ट्रेस असतो? सोळामळा करायचा स्ट्रेस नसतो ऍक्च्युली, सोळामळा होत नाहीत त्याचा स्ट्रेस असतो. एक मराठीमध्ये एक म्हण आहे, कळतंय पण म्हणजे काय? म्हणजे सगळं माहिती आहे गुरुजी मला, म्हणजे सगळं फिलॉसॉफी माहिती आहे, काय करायला पाहिजे माहिती आहे, सगळं काही माहिती आहे काय करायला पाहिजे, पण होतच नाही. का होत नाही? किती झमेले आहेत, म्हणजे दिवसभर एवढी कामं आहेत, थोडं सकाळी उठायला उशीर झाला आणि सकाळी साधना नाही झाली, किंवा सकाळी जर दुसरी काही कामं लागली सकाळी उठून सुद्धा, तर मग दिवसभर तो स्ट्रेस राहतो. नाही की नाही? माझी, माझं जप व्यवस्थित होत नाही असं म्हणून किती लोकांना स्ट्रेस येतो? सगळ्यांना येतो. माझं प्रभुपादांचं पुस्तक वाचन व्यवस्थित होत नाही, मला वैष्णवाची सेवा करायला वेळच मिळत नाही, मला डीटी वर्शिप करायची आहे, विग्रहांची सेवा करायची, पण माझ्याकडे वेळच नाही. सगळे एकच आहे. माझा पण हातवरती आहे. तर आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्यांचा स्ट्रेस असतो. तर कधी कधी लोक म्हणतात चांट हरे कृष्णा अँड बी हॅपी. अरे कसं काय हॅपी? ज्या व्यक्तीला काहीच कळत नाही तो सुखी असतो. इग्नोरन्स इज ब्लिस. पण ज्याला सगळं कळालंय आणि ज्याचं वळतं पण, तो पण खुश असतो. पण ज्याला कळालंय पण अजून वळत नाही जीवन, तो मधले लोक असतात. क्लिश्यंती ते अंतरितो जना, भागवत म्हणतात की एक जो पागल आहे तो सुखी असतो भौतिकवादी, एक जो शुद्ध भक्त तो सुखी असतो, पण जो मधला आहे तो इधर भी लटके उधर भी लटके, बीचवाले लटकते रहते. मग हा जो स्ट्रेस आहे हा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी आपण यात्रेला येतो. कारण आता आपल्याकडे बाकीचे काही कामधंदे नाहीत. स्वयंपाक करायचा नाही, भांडे घासायचे नाही, जॉबवर जायचं नाही, जितका पाहिजे तितका मळा करू शकतो. हे की नाही? आता काय स्ट्रेस आहे? जे आपल्याला कळत होतं पण करता येत नाही आहे ते करता यावं यासाठी 3 दिवस काढले आपण. की हरिकथा ऐकायची इच्छा आहे, ऐकत राहा. जप करायचा आहे, करत राहा. किती वेळ आहे? वेळच वेळ आहे. फक्त स्वतःची काळजी घेण्यापुरतं सकाळी केलं की बाकी सगळा पूर्ण दिवस आध्यात्मिक साधना करण्यासाठी. तर हे रिज्युविनेशन, हे जे नरिशमेंट आहे, हे जे आपलं स्वतःचं हृदयाचं आत्म्याचं पोषण आहे, हे 3 दिवसात झालं तर आपल्याला कमीत कमी वर्षभराचा जो साचला होता की हे करू शकलो नाही, ते करू शकलो नाही, कमीत कमी 3 दिवसात एखादी तरी गोष्ट, सगळ्याच एकदम म्हणणार नाही, पण एखादी तरी गोष्ट जी तिथे नाही करू शकलो तिथे करण्याचा प्रयत्न केला तर ती यात्रा आपली सक्सेसफुल होईल. तर म्हणूनच हे गोवर्धन इक्वेलेज तयार केले गेले ज्याच्यासाठी की भक्तगण येतील आणि आपला हा जो स्ट्रेस आहे तो इथे काढतील, की जेणेकरून मनसोक्त भक्ती करता येईल. आता गोवर्धन कॉलेजमध्ये खास आपण इथे आलो आज वृंदावन यात्रेसाठी, कारण भक्तीमध्ये पोषण देणाऱ्या 5 गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे, हरिनाम, श्रीमद भागवत, वैष्णवसेवा, अर्चविग्रहांची सेवा आणि धाम निवास. तर हा जो धाम निवास आहे तो आपल्याला इथे आज भेटतो आहे. तर तुम्ही अजून एक धामची टूर तुमची गेली एखादी? आत्ता जाईल 11:30. तर धाममध्ये व्यक्ती का जातो? का जायला पाहिजे? जर समजा एखादा मुलगा आहे आणि तो रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला, डोक्यावर पडला, मार लागला आणि त्याची सगळी बुद्धी स्मरणशक्ती नाहीशी झाली. तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलं, त्यांनी सांगितलं की त्याची स्मरणशक्ती पापच आणा. तर डॉक्टर काय करतात? ॲडमिट करतात. व्हेरी गुड. नंतर काय करतात? ॲडमिट केल्यानंतर ट्रीटमेंट करतात. काय ट्रीटमेंट करतात? त्यानंतर याला इलेक्ट्रिक शॉक द्यायला लागेल. पण इलेक्ट्रिक शॉक देण्याच्या आधी थोडं आपण घरगुती उपाय करून बघू. याचे कोणी मित्र आहे का ज्यांच्यासोबत खूप राहायला पाहिले? थोडं त्याला त्यांना भेटवा. कोणासोबत खेळत होता, टाइमपास करत होता, त्यांना त्यांच्या जरा भेटवा. त्यांना बघून, त्यांचे चेहरे बघून, त्यांचा आवाज ऐकून कदाचित कुठेतरी सर्किट जॉईंट होईल आणि परत मेमरी वापरू शकते. किंवा त्याला काय खायला आवडायचं पहिले, तो काय खायचा, तर ते सगळं याला द्या. आजीच्या हातचे धपाटे किंवा अजून काय काय जे काय असेल ते याला खाऊ घाला. तर कदाचित भूतकाळातली एखादी गोष्ट जर क्लिक झाली तर तिथून मेमरी चालू होईल. किंवा त्याला अशा ठिकाणी घेऊन जा जिथे तो खूप दिवस राहिला आहे, त्याचं जुनं घर किंवा त्याचं ते पटांगण जिथे तो खेळला, त्याची शाळा, तिथे त्याची मेमरी कदाचित परत येईल. तर आपण जेव्हा भक्त समुदाय देतो भक्तीमध्ये, तर आपण पण त्या स्मरणशक्ती गेलेल्या मुलासारखे आहोत. आपल्याला आठवत नाही भगवंत कोण, कृष्ण कोण, श्रीमती राधारणी कोण, चैतन्य महाप्रभू कोण, वैकुंठ काय, गोलोक काय, आपल्याला ते आठवत पण नाही. स्मरणशक्ती पूर्ण नाहीशी झाली. कशामुळे? डोक्यावर पडल्यामुळे. तर आपण सगळे डोक्यावर पडलेले लोक आहेत की त्यांची स्मरणशक्ती गेलेली आहे आणि यांची स्मरणशक्ती परत आणण्याचं काम शिल प्रभुपाद करतात. ठीक आहे? व सर्वात सोपं उपाय काय स्मरणशक्ती परत आणण्याचा? महाप्रसादे गोविंदी. तेव्हा लोक जेव्हा प्रसाद खातात, ती साधे वरण भात किंवा खिचडी, म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे, वेगळं काय नाही, हेच भगवद्धमात खात होतात. कुठेतरी त्याची आठवण कनेक्ट होते. म्हणजे नाही इथे मला परत परत येऊशी वाटतं का? कारण कधीतरी भगवंताचा प्रसादच नेहमी खात होता. मग भक्तांना भेटतो, भागवतातल्या चरित्रांना ऐकतो, तर म्हणतो हे पण ओळखीचे वाटतात. ठीक आहे? आणि मग नंतर आपण त्याला धामामध्ये घेऊन येतो. म्हणतो हीच जागा आहे ती जी सोडून मी आलो आहे. आणि परत ती स्मरणशक्ती परत येण्याचे चान्सेस जास्त आहे. एवढं करून सुद्धा जर स्मरणशक्ती परत नाही आली तर मग मायादेवीला शॉक द्यायला लागतो, दुःख क्लेश, जेणेकरून परत स्मरणशक्ती परत. तर त्यासाठी इथे गोवर्धन किंवा वृंदावन स्थापन केलं गेलं आहे. ते वृंदावन पाच प्रकारचं आहे. पहिलं वृंदावन म्हणजे जे भवन जिथे राहतात, गोलोक वृंदावन. जंत्र जीमध्ये आलं तर पहिले हे तुम्हाला ऐकलं भेटलं असेल, जिथे भगवंत राहतात आपल्या धामामध्ये ते आहे गोलोक वृंदावन. पण भगवंत जेव्हा ह्या धरातलावर येतात लीला करण्यासाठी, तर ह्या भूतलावरचं वृंदावन त्याला आपण म्हणतो भौम वृंदावन, जे इथे प्रकट होतं, जे आपण UP मध्ये बघतो. जेव्हा भगवंत इथे राहतात तेव्हा ते वृंदावन इथे प्रकट असतं. भगवंत गेल्यानंतर जे वृंदावन उरतं, जे आपल्या नजरेला दिसत नाही पण तिथे नित्यलीला चालू असतात, त्याला म्हणतात अप्रकट वृंदावन. तिसरं, आपल्या नजरेला जे दिसतं, आपल्याला काय दिसतं, टोटो गाडी चालली आहे, खूप सारे लॉज आहेत, खूप लोक येत आहेत, बाजार, मार्केट, लोई बाजार, हे सगळं काय आपल्यासाठी प्रकट वृंदावन. ते चौथं, चार प्रकारचं. आणि पाचवं वृंदावन आहे हृदयस्थित वृंदावन, म्हणजे जे वैष्णवांच्या हृदयामध्ये असतं. जसं चैतन्य महाप्रभू म्हणतं अन्यर हृदय मन मोर मन वृंदावन. तर प्रत्येक हृदयामध्ये आपलंच मन असतं, पण माझं मन काय आहे, वृंदावन आहे. तर शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये जे असतं त्याला म्हणतात हृदयस्थित वृंदावन. आणि जेव्हा हे हृदयातलं वृंदावन ते बाहेर प्रकट करतात, अशा ठिकाणी ज्याचा वृंदावनशी काही संबंध नाही, तर त्याला आपण म्हणतो प्रतिवृंदावन किंवा प्रतिकृती. ते प्रतिवृंदावन कोण निर्माण करू शकतं? ज्यांच्या हृदयामध्ये ऑलरेडी वृंदावन किंवा धाम आहे. तर हा जो प्रकल्प आहे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी चालू केला होता, त्याचा थोडासा आपण इतिहास बघू. तर आपल्याला माहिती आहे की राधानाथ स्वामी महाराज ते आपल्या तुषारपती किती लोकांनी वाचलं आहे? ओके, सगळ्यांनी वाचलं आहे. व्हेरी गुड. तर महाराजांचं जर्नी होम किंवा आपलं घर त्यांना कुठे सापडलं शेवटी? कोणत्या धामामध्ये सापडलं? शेवटी वृंदावन. तर महाराज भक्तीमध्ये कुठे आले? भक्तांना संघ कुठे भेटला पहिल्यांदा? वृंदावनमध्ये. तर वृंदावनमध्ये जो पहिले भक्तीचा अनुभव भेटला, तो अनुभव इतका त्यांच्या हृदयामध्ये खोलवर गेला होता. जसं आपण जेव्हा पहिल्यांदा भक्तांना भेटतो, तेव्हा पहिली खिचडी खातो, किंवा पहिली यात्रा, पहिलं कीर्तन हात वर करून जेव्हा नाचतो सगळ्यांसोबत, ते अजूनही आपल्याला आठवतं आहे की नाही? आणि ते भक्त, ती जागा, ते कीर्तन ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. तर तसंच प्रकारे महाराजही पहिल्यांदा वृंदावन जेव्हा गेले तेव्हा तिथे भक्तांना पहिल्यांदा भेटले. प्रभुपादांनाही महाराज वृंदावनालाच भेटले दुसऱ्यांदा. पहिल्यांदा क्रॉस मैदानला भेटले, दुसऱ्या वृंदावनालाच भेटले. तर वृंदावन हे असं धाम आहे की जिथे भगवंत एकतर आपलं ऐश्वर दाखवत नाही म्हणून ते भगवंतांना खूप प्रिय आहे. भगवंत भक्तांचे संबंधी म्हणून ते राहतात. आणि या वृंदावनमध्ये ज्यालाही तो अनुभव भेटतो तो अनुभव इतका खोलवर जातो की तो व्यक्ती प्रत्येकाला तो वृंदावन देण्याचा प्रयत्न करतो. किंवा ते वृंदावन हृदयामध्ये इतकं साचून जातं की पूर्ण आयुष्यभर तेच आठवतं, दुसरं काही आठवत नाही. असे किती लोक सगळं काही सोडून वृंदावनमध्ये राहिलेले. तर महाराजांची अशी इच्छा होती की आपणही ये सब छोडत कही नाही जाऊ, ये सब छोडत प्राण हराऊ. तर हे वृंदावन सोडून मी कुठे जाणार नाही, इथेच राहणार. पण जेव्हा ते प्रभुपादांकडे दीक्षा प्राप्त केली आणि गुरुच्या वचनांचं पालन करावं म्हणून त्यांनी इस्कॉनमध्ये आपण सेवा केली पाहिजे, नुसतं इथे वृंदावनमध्ये राहून काय होणार. प्रभुपाद स्वतः वृंदावन सोडून अमेरिकेला गेले प्रचार करण्यासाठी. तर प्रभुपादांची आज्ञा म्हणून त्यांनी विचार केला की ठीक आहे, मलाही वृंदावन सोडावं लागेल आणि मी दुसऱ्या देशात जाईल सेवा करण्यासाठी दुसऱ्या मंदिरांमध्ये. तर महाराज या वृंदावनला राहायचे तेव्हा ते एक 21 वर्षाचे मुलगा होते, 20-21. आणि आपल्याला माहिती आहे की ते यमुना नदीच्या किनारी जिथे केशी घाट आहे. तुमच्या किती लोक वृंदावनला गेलेत? सगळे गेलेत, सगळ्यांनी केशी घाट बघितलं असेल. तर केशी घाटात ते झोपायचे आणि सकाळी उठून मग नदीमध्ये स्नान करायचे आणि मग तिथेच नदीमध्ये अर्घ अर्पण करून पूर्ण वृंदावनचं दर्शन घ्यायचे तिथून जितके मंदिरं दिसतील सकाळी पहाटे. आणि मग वृंदावनची परिक्रमा करायची, तिथले साधूंना भेटायचे, त्यांच्याकडनं ऐकायचे, त्यांच्याकडनं साधना काय समजून घ्यायची, कृष्ण कोण जेव्हा समजून घ्यायचे. म्हणजे प्रभुपादांना भेटले तेव्हा त्यांनी प्रभुपादांना गुरु म्हणून स्वीकार केला आणि गुरुची आज्ञा म्हणून वेगवेगळ्या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी गेले. जेव्हा ते एका मंदिरात सेवा करत होते तेव्हा त्यांना आठवलं की वृंदावनमधले एका ब्रजवासीने घनश्यामदास बाबाजी महाराज त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर वृंदावन सोडून गेलात, एकतर जाऊच नका, समजा आता गेलात तर न्यू जर्सीला जा किंवा न्यू वृंदावन जिथे प्रभुपादांनी नवीन वृंदावन बांधायला घेतलं आहे, तर कमी की हे वृंदावन नाही तर त्या वृंदावनमध्ये जा. मग त्यांनी चॉईस केलं की ठीक आहे आपण तिकडे राहायला जाऊ. त्यांची सेवा तिकडेच भेटली. तर जेव्हा तिथे राहत होते त्यांची तिथे सेवा गायीचं दूध काढणं, गायीची काळजी घेणं आणि मंदिरांमध्ये सेवा करणं असं होतं. प्रभुपादांची इच्छा होती की तिथे 7 मंदिरांची स्थापना व्हावी. पण तिथे महाराजांनी 9-10 वर्ष तिथे सेवा केल्याच्या नंतर ते बॉम्बेला आले, त्यांची सेवा शिफ्ट झाली. मग त्यांना वाटलं मी एकतर ओरिजिनल वृंदावनमध्ये पण नाही आणि आता नवीन वृंदावनमध्ये पण नाही, आता कुठे आलो मी? राधा गोपीनाथ. तेव्हा राधा गोपीनाथ पण नव्हते, फक्त गुरुकुल सचिस प्रभूंना सगळा अनुभव माहीत असेल. तर तिथे राहत होते. पण ज्याच्या हृदयामध्ये वृंदावन आहे तो नेहमी त्या वृंदावनला बघण्याचा विचार करतो किंवा कुठे त्याला प्रकट करतात असा विचार करतो. तुमच्या किती लोक राधा गोपीनाथ मंदिरात गेलेत? सगळेजण गेले. तर राधा गोपीनाथ मंदिराचा जो ऑल्टर आहे किंवा जो देवारा आहे तो थोडा वेगळा आहे. बाकी टेम्पलसारखाच आहे पण अजून काही गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत जे बाकी मंदिरामध्ये आपल्याला दिसत नाही. कोणत्या कोणत्या अशा गोष्टी? माकडं आहेत मंदिरात, कधी माकडं नाही बघितलं. पण माकडांची पूजा होते. अजून मोर आहे, पोपट आहे, गाय आहे, हरिण आहे, झाडं आहेत, कदंब, तमाल, आणखी बैल पण आहे, जमुना पण आहे, हंस पण आहे, राधाकुंड शामकुंड पण आहे. मागचे बॅकड्रॉप तुम्ही जर बघितलं असेल राधाकुंड मंदिराच्या समोर, नंतर काही दिवसांनी महाराजांनी ब्ल्यू स्टोन लावल्यामध्ये तर ते स्वतः इटली जाऊन घेऊन आले. सगळ्यांनी विचार केला हा काय दगड आणलाय, काळपट काळपट. पहिले चांगला होता सफेद सफेद स्वच्छ दिसायचा, आता हा एकदम ब्लूइश ब्लॅकिश असा दगड आणलाय. तर सगळे ब्रह्मचारी बघत होते काय लावले काय लावलंय. तेवढ्यात महाराज मागणं आले. महाराज विचारलं कसं वाटलं तुम्हाला दगड? बरं आहे. म्हणजे तुम्हाला काय आठवण द्यायला याच्याकडे बघून? म्हणजे ब्ल्यू रंगाचा आहे ना, म्हणजे कृष्णाचा रंग आहे. सगळ्यांनी आपले आपले गेस लावले, आकाश आहे, ब्ल्यू आहे, कृष्णाचं इफलजन्स आहे. म्हणले नाही तुम्ही नीट बघा या दगडामध्ये तुम्हाला दिसेल की जसं एखाद्या तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये वेव्ज असतात, लहरी असतात, तसे ह्या दगडामध्ये पण लहरी आहेत. तर हे पाणी ज्याच्यामध्ये लहरी आहेत ते राधाकुंडचं प्रतीक आहे कारण हे सगळं वृंदावन आहे. तर तिथे सगळं वृंदावन, त्या किती 13x9 खोली होती फक्त. तर ते सगळं वृंदावन तिथे टाकलं जाते 13x10, 9, 11 जे काय असेल ते. त्याच्यामध्ये ते बसलं फिट, पण त्याच्यामध्ये ते बसणार नव्हतं, एवढ्या छोट्या जागेत कसं बसेल. मग महाराणे एक दिवस त्या मंदिराची प्रदक्षिणा करता करता बघितलं की तीन बिल्डिंगच्या मध्ये कचरा टाकला जातोय आणि ते कचरापट्टी तयार झाली, तिथे कावळे पण येत आहेत, सगळी घाण खात आहेत. त्यांनी विचारलं की बाजूच्या बिल्डिंगवाल्याने विचारा की आम्ही हे साफ करू आणि याला जरा स्वच्छ करू, ते गार्डन बनवू. ते म्हटलं कोण नाही म्हणणार आहे, बॉम्बेमध्ये कोणालाही आपलं घराच्या आजूबाजूला साफसफाई करायला कंटाळ येतं, तुम्ही करणार असाल तर वेलकम. महाराजांनी ते साफसफाई करायला घेतलं. जेव्हा ती जागा तीन बिल्डिंगमधली साफ केली कचरा, आणि आता आपण ते झाडं लावू. कोणती झाडं लावायची, कदंब लावू, तमाल लावू, असं करत करत तिथे एक गोवर्धन बनवला, तिथे पण एक छोटी यमुना बनवली, तिथेही कृष्ण बलराम, तिथेही मदन मोहन मंदिर. किती लोकांनी बघितलं ते गार्डन छोटंसं, वृंदावन फॉरेस्ट त्याला पण नाव दिलं. तर आता 13x13 खोली आता मोठी झाली, आता जवळपास 50x60 जरा मोठी जागा भेटली. त्याच्यामध्ये कृष्ण बलराम आहेत, वृंदादेवी आहे, राधाकुंड आहे, मदन मोहनचा टिला पण आहे, गोवर्धन आहे, सगळं बनवलं, गायी पण आहे. पण वृंदावन तेवढ्यामध्ये पण संपणार नव्हतं. मग महाराज म्हणले की तुम्ही जरा लँड शोधायला चालू करा. म्हणून कशासाठी, म्हणजे याच्यासाठी की प्रत्येक मंदिराचं आपलं फार्म असलं पाहिजे सस्टेनेबिलिटीसाठी, एन्व्हायरमेंटल रिझनसाठी, की काही दिवसांनी भाजीपाला भेटणार नाही तर आपल्याला भाजीपाला पाहिजे, तर आपलं स्वतःचं फार्म असलं पाहिजे. मग लोक फार्मची जागा शोधत खूप वर्ष गेली आणि मग काही वर्षांनी 2000 साली ही जागा घेतली. तर सुरुवातीला ही जागा म्हणजे फक्त तो आता जो आपण वृंदावन फॉरेस्टचा जो गेट आहे सिक्युरिटी जिथे उभा आहे तिथपर्यंत ती जागा होती, आणि ही जागा पहिल्यांदा घेतली गेली तेव्हा महाराज इथे आले. मग सुरुवातीला इथे कन्स्ट्रक्शन चालू झालं, गेस्ट येणार, राहणार, मग बिल्डिंग बांधल्या गेल्या. मग पहिले 6-7 वर्ष आम्ही फक्त 2009 पासून 2015 पर्यंत गेस्ट हाऊसच्या बिल्डिंगच बांधत होतो. तर आम्हाला पण समजलं नाही हे काय, आम्ही प्रचार, भक्ती, भागवत, धाम हे सगळ्यासाठी आलो होतो, इथे फक्त वीट, माती, चुना हेच सगळं दिसतं, इथे तर काय देवबीव कुठे दिसतच नाही. तर गौरांपण विचार केला की हे भक्त सगळे इथं जर कन्स्ट्रक्शनच करत राहिले तर काही दिवसांनी एक एक करून हे सगळे पळून जातील, कारण हे वैष्णव इथे विष्णूच नाही दिसत कुठे, फक्त जंगल जंगल जंगल. एकच मंदिर होतं ते म्हणजे गणपती बाप्पा, बाकी दुसरं कोणीच नव्हतं इथे दूरदूरपर्यंत. असं व्हायला पण लागलं, जर हळू भक्तांना पण परेशान व्हायला लागेल, कारण आम्हाला कळतं आहे पण वळत नाही गाडी, आमचा दुसऱ्याचाच वेळ चाललाय सगळा, सगळे स्ट्रेसमध्ये यायला लागले. मग तेव्हा गौरांपणी पुढाकार घेऊन राधा वृंदावन विहिरींची स्थापना केली महाराजांना फोर्स करून. तेव्हा हे मंदिर महाराजांच्या प्लॅनमध्ये नव्हतं, हे मंदिर गौरांबापूंच्या प्लॅनमध्ये होतं, सगळे भक्त म्हणून सांगतो. आणि मग हे मंदिर आल्यानंतर महाराज म्हटले की जेव्हा कन्स्ट्रक्शन करून करून सगळे थकले, महाराज म्हटले तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं कन्स्ट्रक्शन केलं आणि आता मी सांगतो की तुम्ही जे काय केलं ते सगळं आता संपलं आहे. सगळे म्हणले हा बरं झालं, आता आम्हाला परत कन्स्ट्रक्शन करायचं नाही. महाराज म्हणले कारण की तुम्ही एवढं छान कन्स्ट्रक्शन केलं आहे, आता आपण एक नवीन सुरुवात करू. आई म्हटलं आता कशाला नवीन सुरुवात, तर संपली शक्ती ते नाही, आपण इथे कशासाठी आलो होतो ते मेन काम तर बाकी अजून, म्हणजे आता काय काम बाकी, म्हणजे आता आपण वृंदावन बनवू. कारण तोपर्यंत गेस्ट येत होते, आम्ही त्यांना टूर देत होतो, तर आम्ही काय दाखवायचो, सांडपाणी कसं शुद्ध करायचं, किंवा टाकातून टिकाऊ प्लास्टिकमधून तेल कसं काढायचं, किंवा मातीतनं बिल्डिंग कशी बांधायची, किंवा जुन्या लाकडांपासून घरं कशी बनवायची, किंवा मातीची घरं कशी बन, हे सगळं दाखवत होतो. तर जे भक्त नाहीत त्यांना थोडंफार समजत होतं, पण जे भक्त होते त्यांना बिलकुलच समजत होतं, हे वेळ आली की काय, हे काय दाखवत आहे सगळं. कन्स्ट्रक्शनचं सॅम्पल इटर्नल. तर मग महाराज म्हणले आपण वृंदावन इथे बांधायला चालू करू. तर तोपर्यंत आम्हालाही माहीत नव्हतं की ही जागा कशासाठी घेतली, हे सगळं का चाललंय, इथे काय बनणार आहे. तर म्हणाले की इथे वृंदावन म्हणूया, वृंदावनची प्रतिकृती आपण इथे स्थापन करूया. मग आम्ही एक बाहेरचा आर्किटेक्ट शोधला, तोपर्यंत गार्डन आम्हीच बनवत होतो, 2-3 आम्ही जण डॉक्टर आहोत, सगळे आर्टिस्ट आहेत, तेच गार्डन बनवायचे, झाडं लावायचे, खड्डे खोदायचे, चारी बनवायचे. तर त्यांनी महाराज म्हणले की आता हे गार्डन मग तुम्ही म्हणू, आम्ही म्हटले नाही हे आमच्या तरी होणार नाही, कारण हे मोठं आहे, 12-15 एकरचं लँडस्केप, एवढं डिझाईन आम्ही नाही करू शकत, छोट्या छोट्या बिल्डिंगच्या आजूबाजूला आम्ही करू शकत होतो. मग आम्ही एक प्रोफेशनल आर्किटेक्ट PVK रामेश्वर म्हणून एक अहमदाबादचे प्रख्यात आर्किटेक्ट त्यांना इन्वॉल्व्ह केलं. त्यांना सांगितलं की असं असं आम्हाला वृंदावन बनवायचं, त्यांना काहीच समजलं नाही, कारण त्याला वृंदावन काय माहितीच नाही. मग महाराज म्हणले की याला तुम्ही वृंदावन दाखवून आणा पहिले. आम्ही त्यांची 2 दिवसाची यात्रा केली वृंदावन गाडीत बसून, जितकं वृंदावन आम्ही बघितलं नाही कधी तितकं त्याला 2 दिवसात दाखवलं. तो अजून कन्फ्यूज झाला, नक्की याच्यातलं काय बनवायचं. त्याला जेव्हा आम्ही आल्यावर विचारलं, तुला काय समजलं वृंदावन म्हणजे, तो म्हटलं वृंदावन म्हणजे परिक्रमा. त्याला विचारलं परिक्रमा म्हणजे काय, फिरत राहा. एवढं म्हटलं, अरे बाबा याच्यापेक्षा खूप मोठे वृंदावन. आम्हाला समजलं याला काही समजणार नाही, पण आम्ही म्हटलं की ठीक आहे, आता सांगितलं की आर्किटेक्ट घ्या, तर याचं पण काहीतरी घेतलं पाहिजे. मग त्याने ड्रॉईंग बनवले, सगळे नकाशे घेतले, आणि मग त्याने आपल्या जेवढं त्याला समजलं त्याच्यानुसार त्याने यमुना, गोवर्धन, 12 वन हे सगळे स्थापन केले आमच्या या लँडवर जिथे आपण फिरतोय आता. आणि जेव्हा त्याने नकाशा दिला, तर त्याने काही वृंदावनचा नकाशा कधी बघितला नव्हता, नाही त्याला समजलं पण आम्ही त्याला कशाप्रकारे घेऊन गेलो. त्याने फक्त बघितलं की इथे जमीन कुठे उंच आहे, जमीन कुठे खाली, जिथे खाली तिथे नदी असली पाहिजे, जिथे वरती तिकडे गोवर्धन असलं पाहिजे, सोपं आहे ना, उरलेल्या जागेत वन असली पाहिजे. अशा प्रकारे त्याने नदी, कुंड आणि गोवर्धन असे काही टाकले. जेव्हा त्याने दिलेला नकाशा आम्ही बघितला, आम्ही विचार केला की याचा काही वृंदावनाशी संबंध आहे की नाही, तर मग आम्ही वृंदावनचा जो नकाशा तो पण घेतला. तर वृंदावनच्या नकाशामध्ये जशा प्रकारे यमुना नदी आणि तिच्या ज्या दिशेला गोवर्धन असलं पाहिजे, ज्या दिशेला दुसरे वन असले पाहिजे, ते सगळे जसे पाहिजे तसेच होते त्या नकाशात. ते आम्हाला समजलं की इथे ऑलरेडी भगवंताचा प्लॅन आहे, की ते जिथे उंच पाहिजे ते उंच आहे, जिथे खोल पाहिजे ते खोल आहे. जिथे आता सध्या यमुना आहे तुम्ही बघाल, तिथे दर पावसाळ्यात नदी वाहत होती, कारण तो तसाही तो एरिया सर्वात खोल भागाचा होता. म्हणजे यमुना तिथे पहिल्यापासून होती, फक्त आपल्याला दिसत नव्हती, शुद्ध भक्तांना ती दिसते. आणि जेव्हा आम्ही गोवर्धन बांधायला घेतला, तर गोवर्धनसाठी आम्ही विचार करत होतो की तशीच दगडं पाहिजे, मोठी मोठी शिलेसारखी दिसली पाहिजे. पण एवढी मोठी दगडं कोणी मार्केटमध्ये विकत नाही. दगडं कोणती विकतात, कन्स्ट्रक्शनसाठी जी लागतात, डबर जे आपण फाउंडेशनला वगैरे टाकतो, जशी बिल्डिंगचा खालचा पहिला फ्लोअर बनला आहे, छोटी छोटी काळी दगडं भेटतात महाराष्ट्रामध्ये, त्यापेक्षा जास्त काही मोठी दगडं कोणी विकत नाही, तो कोणी काढून ठेवत पण नाही. तर आम्ही खूप शोधलं की मोठी दगडं कुठे भेटतील, पण कुठे आम्हाला थांगपत्ता लागला नाही. एक दिवस एक व्यक्ती स्वतःहून आला आमच्याकडे, म्हटलं तुम्हाला दगडं पाहिजे, म्हटलं हो, मोठी पाहिजे, म्हटलं हो, खूप सारी पाहिजे, म्हटलं हो, म्हणजे चला माझ्या जमिनीवर दाखवतो तुम्हाला. तो घेऊन गेला आम्हाला त्या जमिनीवर, त्याची पूर्ण जमीन दगडांनी व्यापलेली होती, सगळी मोठी मोठी दगडं न तोडलेली, अख्खीच्या अख्खी. आणि म्हटलं एवढी दगडी विकायला काढली तुम्ही, कुठून आणली एवढी दगडं, म्हटलं मी स्वतःहून नाही आणली, ही निघाली बाहेर. म्हणजे मी मोठी जमीन घेतली होती, हा प्लॉट तुम्ही तो बघताय हा मी रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी घेतला होता, पण दोन्हीकडे लेवल करताना मी बघितलं की मध्ये एक थोडा पट्टा आहे जो उंच आहे, आणि तो आम्हाला फाउंडेशनसाठी पण तकलीफ देणार होता, म्हणून आम्ही तो तोडायचा प्रयत्न केला. तर जेव्हा तो तोडला, तर तो छोटासा डोंगर हळू वाढत गेला, जसं आम्ही खोदत गेलो तसं, तर तो इतका मोठा पट्टा निघाला की माझ्या पूर्ण जमिनीमध्ये तो पट्टा आहे दगडाचा. जेव्हा आम्ही ती सगळी दगड खोदून काढली, तेव्हा आम्हाला समजलं की आता जमिनीत नाही उरली, कारण सगळी दगडांनीच भरली, सुरंग लावून लावून तरी दगड काढली. म्हणजे आता मला बिल्डिंग बांधायची, पण ही जमीन खाली कोण करेल, तुम्ही फुकट घेऊन जाई दगडं, कमीत कमी माझी जमीन खाली होईल. आम्ही त्याला विचारलं, पण हा मध्येच असा दगडाचा पट्टा म्हणजे असं कधी होत नाही. तोडे नंतर मी शोधलं, हा पट्टा फक्त माझ्या जमिनीत नाही, बाजूच्या जमिनीत पण आहे, त्याच्या बाजूवाल्या पण आहे, एवढंच नाही हा सुरतपासून वसईपर्यंत आहे. मी म्हटलं असं कसं काही ते, तोड्याने इथे लोकल लोक कथा सांगतात की भीम आणि भीमाची कोणी बहीण होती, काय माहिती, ते तर भीम आणि बहिणीची शर्यत लागली होती. तिने भीमाला चॅलेंज दिलं की तू नद्या सगळ्या अडवून दाखव. तर ह्या भागातल्या नद्या अडवण्यासाठी भीमाने जी दगड रचली, तो पट्टा वसईपासून सुरतपर्यंत ती दगड आम्हाला भेटली गोवर्धनसाठी. तर आम्हाला समजलं की भीमाचाही हातभार लागलाय गोवर्धन इको विलेज बांधण्यासाठी, भीमाचा वाटा, नाहीतर ते तसं बनलं नसतं. मग आम्ही विचार केला की इथे आता 7 मंदिरं तर बनवलीच पाहिजे, कारण प्रभुपादाने जेव्हा इन्स्ट्रक्शन दिले आपल्या शिष्यांना न्यू वृंदावनमध्ये, सांगितलं की तिथे जी गोस्वामीची 7 मंदिरं आहे ती बनली पाहिजे. कोणती कोणती, राधा दामोदर, राधा मदन मोहन, राधा गोविंद देव, राधा गोकुलानंद, राधा विनोद, राधा रमण, राधा गोपीनाथ, हे सगळे मंदिरं असली पाहिजे. तर आम्ही विचार केला की आपण पण ती मंदिरं बांधू, पण आमच्याकडे काही एवढी पैसे नव्हते की सगळी मंदिरं मोठी मोठी बांधू, म्हणून आम्ही विचार केला की ते छोटी छोटी प्रतिकृती त्यांची आपण बनवूया. ठीक आहे, मग आता राधा दामोदर, राधा गोपीनाथ, राधा गोकुलानंद किंवा राधा रमण हे जी मंदिरं आहेत ती हवेली मंदिरं आहेत, हवेली डिझाईन म्हणतात त्याला. पहिलं जे मंदिर बांधलं गेलं वृंदावनमध्ये ते कोणतं होतं, सर्वात पहिले गोस्वामीने कोणतं मंदिर बांधलं, राधा मदन मोहन, आणि ते दगडाचं बांधलं, लाल दगडाचं. दुसरं आता गोविंद देव, ते पण एकदम लाल दगडाचं. आता लाल दगड त्या काळी फक्त राजा लोकच वापरू शकत होते. जयपूरला गेला तर जे डोंगरावर सिटी पॅलेस किंवा राजाचे महेल ते फक्त लाल दगडाचे, बाकी गरीब लोक ते अफोर्ड करू शकत नव्हते. पण गोस्वामींनी आपल्या बुद्धीने ते दगड पण मिळवला आणि मंदिर पण बांधली भगवंतासाठी. पण जेव्हा मुघलांचे आक्रमण होऊ लागले तेव्हा लोकांनी ह्या सगळ्या मूर्त्या काढून इकडे तिकडे पाठवायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना समजलं की एवढी मोठी मंदिर बांधली तर धोका आहे, किंवा तेव्हा मुघलांचं राज्य होतं. तेव्हापासून ते मंदिरं हवेली टाईप बांधायला लागली, जेणेकरून बाहेर वाटलं की हवेली, कळस नाही, डोम नाही, काहीच नाही, नुसती हवेली, घर आहे. त्या घराच्या मध्ये ऑल्टर आहे. जो राधा दामोदर मंदिर जातो तिथे काही कळस नाही, मंदिर नाही, प्रांगण नाही, फक्तच ओटा आहे आणि त्यांचा कमर आहे बस. हे कशासाठी? की बाहेरून वाटून आहे की हे मंदिर आहे. तर अशा काळामध्ये गोस्वामींनी अर्ची वगैरेंची सेवा केली. तर ही पण मंदिर मग आम्ही इथे म्हणजे हवेली टाईप मंदिर ती आम्ही बांधली. पण जी मोठी मोठी दगडाची मंदिर होती आता ती कशी बांधणार? कारण आतापर्यंत इस्कॉनने कधी फक्त दगडाची मंदिरं बांधली नव्हती. तर आम्ही शोधत होतो की आम्हाला कोण स्वस्तातल्या स्वस्त दगड पण देईल आणि मंदिर पण बांधून देईल. त्याच्या आधी मला मदन मोहनची प्रतिकृती बांधायची, मग त्याचा डिझाईन पाहिजे, कारण ते मंदिर आपल्यामध्ये एक वेगळाच त्याचा आकार आहे, तुम्ही आता बघितलं असेल. तर महाराजांनी, मला म्हणते जर मी बरोबर असेल, 1991 साली एक पुण्याचा विद्यार्थी ते खिरचर गोपीनाथ प्रभू आणि अजून एक प्रभूजी दोघांनाही इन्स्ट्रक्शन दिली होती की तुम्ही त्यांचा जो प्रोजेक्ट होता, त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं, एक आर्किटेक्ट होते, आणि त्यांना कॉलेजकडनं प्रोजेक्ट भेटला होता, काहीतरी प्रोजेक्ट करा हेरिटेज बिल्डिंगवर. त्यांना हेरिटेज बिल्डिंग म्हणजे वृंदावनला जा आणि त्या मंदिराचे डिझाईन बनवा. तोपर्यंत ही लँड पण घेतलेली नव्हती, कोणाला माहीत पण नव्हती की असं काय होणार आहे. पण तेव्हा महाराज सांगितलं की तुम्ही जा आणि त्या मंदिराचा नकाशा काढून आणा. ते सगळे ड्रॉईंग सांभाळून ठेवले होते, बाकी कोणाला आम्ही इथे राहतो आम्हाला माहीत होतं इथे काय येणार आहे, पण जे बांधतात त्यांना माहीत होतं काय येणार आहे. त्याच्यानंतर 2000 साली जेव्हा लँड जस्ट भेटली तेव्हा महाराज सांगले की आपण भगवंतांना सगळ्या लीला बनवल्या पाहिजे, डायरो माझे तुम्ही आता जाऊन बघाल. तेव्हा लोकांनी विचारलं आपल्याकडे पैसे पण नाही आहे राधा गोपीनाथ मंदिरामध्ये तेव्हा, आणि जागा पण नाही ठेवायला, तर गोपीनाथमध्ये किती छोटं आहे. मला म्हणे आपण जागा करू, पण म्हणे आपल्याकडे पैसे पण नाही. म्हणजे एक काम करा की दुसरं एक मंदिर आहे फॉरेनचं, त्यांना पण अशा लीला बनवायच्या आहे, त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा की आम्ही बनवतो आणि त्यांच्या रेटमध्ये जे काही प्रॉफिट निघेल थोडाफार त्याच्यामध्ये आपण आपल्या मूर्त्या बनवू. काही दिवसांनी मग ते काम चालू झालं, पण समोरच्या व्यक्तीने ऑर्डर कॅन्सल केली, दोन्ही पैसे आपल्याला भरावे लागले. मग त्या मूर्त्याच्या बरोबर आल्या तेव्हा आता ठेवायला कुठे जागा नव्हती गोपीनाथ मंदिरात. तेव्हा म्हणलं की हे वाड्याला घेऊन जा, तिकडे ठेवायचे आहेत. मग तेव्हापासून त्या मूर्त्या, एक मोठं गोडाऊन आहे ते पण आता तोडलं गेलं, तिथे त्या मूर्त्या 10 वर्ष पडून होते, कोणालाच माहीत नाही कशासाठी बनवले. मंदिराचे ड्रॉइंग पण होते, मूर्त्या म्हणलं मग कोणाला माहिती इथे काय होणार आहे. जेव्हा हे वृंदावन मला चालू झालं आम्ही विचार केला की ते मंदिर कुठून येतील, म्हणाले ड्रॉइंग मेरे पास आहे. ड्रॉइंग हे सी बाबी कॉन्ट्रॅक्टरची, कॉन्ट्रॅक्टर कसं मिळेल का? तर त्या दिवशी त्या वर्षी गौरव म्हणजे आपण सगळे जेव्हा यात्रेला गेलो होतो वृंदावनला, तेव्हा वृंदावनमध्ये प्रभूजींना एक व्यक्ती भेटला. वृंदावनमध्ये तुम्ही प्रेम मंदिर बघितलं असेल, सगळ्यांनी बघितलं असेल, रस्त्याने जाताना कोणी बघितलं असेल, आत्मरे जाऊन पण बघितलं असेल. तर ते प्रेम मंदिर मध्ये राहणारा एक व्यक्ती जो त्यांच्या आश्रमचा सदस्य होता आणि जो सगळं कन्स्ट्रक्शन दगडाचं बघत होता, त्याने आश्रम सोडला त्या दिवशी त्यावर्षी. आणि तुम्ही गौरव पण भेटला, मला मला काहीतरी काम द्या, मी आत्ता आत्ताच नवीन दगडाचा धंदा चालू केला आहे, मी स्वस्तात पण द्यायला तयार आहे पण मला काम द्या. तर आमच्याकडे भरपूर काम आहे, पण आम्ही रेट देणार नाही एवढा. चालेल, मला फक्त चालू करण्यासाठी काहीतरी पाहिजे दाखवायला लोकांना. मग त्याचं नाव होतं इंदिरा, आणि त्याने तेव्हा हे सगळे दगडाचे मंदिर बांधायला आपल्याला मदत केली. मग तेव्हा छोटं मदन मोहन, छोटं मदन मोहन पण आहे जे पहिले बांधलं गेलं, आणि राधा गोविंददेव मंदिर बांधलं गेलं. जेव्हा हे सगळं वृंदावन तयार झालं तेव्हा सगळे प्रभूपादांचे शिष्य, भक्तिचारू महाराज, जयपताका स्वामी महाराज, लोकनाथ गोस्वामी महाराज, ते सगळे जण इथे आलेले GBC मीटिंगसाठी, गोपालकृष्ण महाराज. जेव्हा त्यांनी वृंदावन बघितलं ते खूप खुश झाले. ते म्हणाले वृंदावन ओरिजिनल वृंदावनपेक्षा चांगलं आहे. का म्हणून विचार? म्हणजे इथे माकडं नाही आहे, इथे कोणी कोणा चष्मा विश्वास चोरी जायचं काय टेन्शन नाही, बिंदास फिरू शकतं. साधारण लोक जेव्हा इथे येतात तेव्हा इथे खूप शांती आहे. आम्ही विचारतो शांती काय? तेव्हा ते मोबाईलची रेंज नाही, त्याच्यामुळे शांती, अर्धं टेन्शन तिथेच करतो होऊन जातं. तर जेव्हा इथे वृंदावनमध्ये येतात त्यांना खूप चांगला अनुभव आला. मग सगळ्या भक्तांनी संन्यासांनी प्रभूंनी शिष्यांनी जे काही ग्वाही दिली त्या वृंदावनाबद्दल ती सगळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवली आणि वृंदावन यात्रेमध्ये ती दाखवली सगळ्यांना. सगळेजण खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी गौरांबा महाराज म्हणले, महाराज आपने वो व्हिडिओ देखा, सबको बहुत अच्छा लगा आपका आयडिया, ये वृंदावन बहुत सबको अच्छा लगा. मैं बोले कौन सा व्हिडिओ, मैंने नहीं देखा. तो गौरांबाने परत तो व्हिडिओ उघडला, लॅपटॉपमध्ये त्यांना दाखवला. महाराज सगळं बघितलं कसं त्यांचे गुरु भाई किती प्रसन्न झाले त्यांच्या सेवेने, ते यांच्यासाठी तुम्ही बांधतोय. जेव्हा त्यांची प्रसन्नता त्यांनी बघितली तेव्हा ते गौरांबाने म्हणाले, माझ्या मनामध्ये अजून एक इच्छा आहे. बस करा आता, आता आमची टीम थकलेली आहे, आता अजून हे घोडे पळू शकत नाहीत. त्याने हे जे मदन मोहन मंदिर आहे जे तुम्ही बघायला टुरू येतात ना, पहिले छोटं होतं, म्हणजे हे मदन मोहन मंदिर बघून काय मजा येत नाही. ओरिजिनल जे आहे ना ते जबरदस्त, तेवढंच हाईटचं, तेवढंच आकाराचं, तेवढंच विशाल मंदिर आपण बांधायला पाहिजे. ब्रह्म म्हणाले की हे अशक्य आहे, कारण इथे लोक पण थकली आहेत आणि पैसे देणारे पण थकलेत. की आता हे सगळं एवढं बांधता बांधता 100 एकर डेव्हलपमेंट करता करता खूप पैसा गेलाय आणि आता परत एक दगडाचं मंदिर, म्हणजे ते परत एक 2-3 करोडचा प्रोजेक्ट आहे, आता कुठे राहणार पैसे. म्हणलं आपण फायनान्स कमिटीला सांगून बघू, बघू त्यांचे काय विचार आहे. मग टीम बोलवली गेली. महाराज म्हणाले की अशी अशी इच्छा आहे की आपण एक ओरिजिनल साईजचं मदन मोहन मंदिर बांधूया. महाराज स्वतः सांगतात मदन मोहनच्या इन्स्टॉलेशनच्या दिवशी यात लेक्चरमध्ये, त्यांनी की सगळ्या बसलेल्या कमिटीने एकसाथ संकीर्तन केलं आणि मंत्र होता पैसे संपले. आमच्याकडे पैसे नाही, आताही होऊ शकत नाही, सगळे एकत्र म्हणाले. महाराज म्हणाले ठीक आहे. 40 वर्षापूर्वी प्रभुपाद जेव्हा निवृंदावनाला आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ह्या 7 मंदिरांचं निर्माण करा. तेव्हा मीही त्या मंदिरात राहत होतो, पण आम्ही त्यांची ती आज्ञा पूर्ण करू शकलो नाही आणि गुरुची ती आज्ञा आम्ही पूर्ण करू शकलो नाही त्याचा खेद अजूनही आमच्या हृदयामध्ये आहे. आता 40 वर्ष आम्ही थांबलोय, अजून काही वर्ष थांबू, पण कधी ना कधी ते होईल. त्यांचं असं वाक्य ऐकल्यावर त्या कमिटीमध्ये त्या दिवशी एक असा व्यक्ती आला होता जो नेहमी त्या टीममध्ये नसतो, तो अचानक त्या दिवशी मीटिंगमध्ये आलेला. त्याने सांगितलं, महाराज हे काम चालू करण्यासाठी पहिला हातभार मी लावतो, काम चालू करा, पुढचे पैसे देवातील ना बघू. म्हणाले ठीक आहे. मग त्या व्यक्तींचे पैसे दिले, तिथून मदन मोहनचे दगड बनायला चालू झाले. आता आम्ही विचार केला की आता म्हणजे अजून एक मंदिर, इस्कॉन मंदिर में और एक मंदिर, ऑलरेडी राधा कृष्ण चैतन्य महाप्रभू प्रकट होतेच, आता अजून एक मंदिर म्हणजे आता मदन मोहन आले म्हणजे. आता बाकी सगळ्या मंदिरामध्ये आम्ही फोटो ठेवलेत भगवंतांचे आणि फोटोची पूजा होती, पण एवढं मोठं विशाल मंदिर बांधलं त्याच्यामध्ये फोटो ठेवायचा. असे आम्हाला लोक ह्या मंदिरामध्ये पण म्हणायचे, अरे फोटो कशाला, कमीत कमी फायबरची तरी मूर्ती ठेवा. आम्ही म्हणायचं नाही नाही, फायबरची मूर्ती अलाउड नाही वर्शिप करायला, फोटो ठीक आहे. पण आता हे नवीन मंदिर येते आम्ही विचार केला, त्याच्यामध्ये पण मूर्ती ठेवायला लागतील. तर महाराजांनी विचारलं की महाराज एवढं मोठं मंदिर आपण बांधतोय त्याच्यामध्ये मूर्ती पण ठेवणार का, कारण मूर्ती बनवण्याची सेवा मी आणि अजून एका भक्तांची होती, शिवानंद शांप्रू अनुपम गोरमपू. त्या विचार केला की मदन मोहन जी मूर्ती बनवायची असेल तर बनवायला पण 1-2 वर्ष लागतील, तेव्हा आधीच सांगितलं आम्ही तयारी करू. मला म्हणे नाही नाही, मंदिर बनू द्या पहिले, नंतर बघू आपण काय करायचं. मग आता मंदिर बनायला चालू झालं आणि मंदिर जवळपास 70% पूर्ण झालं तेव्हा महाराज आले पुन्हा भेट देण्यासाठी. तर आम्ही रोज तेव्हा साईटवर जात होतो, लेबरशी भेटत होतो, काम चालू होतं, सगळी काही तडजोड जी काय गरजेची सगळं काही होत होतं, कन्स्ट्रक्शन साईटमध्ये कशी असते तशीच होती. मग जेव्हा महाराज आले तर हा जो रस्ता आहे या रस्त्यावर महाराज उभे होते, तिथून त्यांनी बघितलं की मदन मोहन मंदिर 70% पूर्ण झालं आहे. त्यांनी इथेच, तेव्हा हे पेवर ब्लॉक पण लागलेले नव्हते, इथेच मातीमध्ये धुळीमध्ये लोटांगण दाटलं मंदिराला दुरून बघून. 5-10 मिनिटं उठलेच नाही तेव्हा आम्हाला समजलं की आम्हाला असं वाटतं की आम्ही भारतात जन्माला आलो आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला भगवंत माहिती आहे, कृष्ण कोण आहे माहिती आहे. आम्ही 6 महिन्यापासून ह्या साईटवर चक्रा मारतो पण अजून एकदाही दंडवत केलेला नाही. आणि हा व्यक्तीचं बालपण कुठे आहे, पण प्रभुपादांची किती कृपा आहे, यांना समजतंय की ते काय होते, यांना समजतंय की हे काय होते, इथे भगवंत येणार आहेत राहणार आहेत. मग तर आम्हाला समजलं की हे चेतनाचा बदल करणं फार गरजेचं आहे, फक्त बाह्य क्रिया करून काही होऊ शकत नाही. मग 70% मंदिर झालेले महाराजांनी बघितलं, महाराज खूप खुश झाले. आणि पुन्हा एकदा विचारलं, महाराज एवढ्या सुंदर मंदिरात फोटोज ठेवणार का? म्हणले नाही, विग्रह ठेवणार. तर आम्ही विचार केला की आता हे 30% बाकी, म्हणजे 1.5-2 महिने ते पूर्ण होणार. विचार केला प्राणप्रतिष्ठा कधी, म्हणजे मंदिर पूर्ण झालं की प्राणप्रतिष्ठा, विग्रह कधी पाहिजे लगेच. आमच्याकडे विग्रह बनायला कमीत कमी 2-3 महिने तरी पाहिजे, 1.5-2 महिनेच बाकी होते. तर आम्ही विचार केला की ठीक आहे. तर ॲक्च्युली त्याच्या आदल्या वर्षीच महाराजांनी सांगितलं होतं, नंतर डेट ठरली. पहिले सांगितलेलं वर्ष आमच्याकडे होतं. आम्ही महाराजांनी विचारले महाराज विग्रह कसे पाहिजे. इस्कॉन मंदिरामध्ये जेव्हा प्राणप्रतिष्ठा होते जसं तुमच्याकडे होणार आहे, जेव्हा प्राणप्रतिष्ठा विषय निघतो तेव्हा पहिला प्रश्न काय येतो, कृष्ण काळा पाहिजे का व्हाईट पाहिजे, ठीक आहे नाही, सफेद भगवंत पाहिजे की श्याम सुंदर पाहिजे, ठीक आहे, किती हाईटचे पाहिजे, कसे पाहिजे, जाड पाहिजे, पातळ पाहिजे. तर आम्ही सगळं महाराजांना प्रश्न विचारू लागलो. महाराज काय म्हणाले, महाराज म्हणाले मदन मोहन सारखे पाहिजे. मदन मोहन पण 2 आहेत. कुठे कुठे 2 आहेत? एक तर वृंदावनमध्ये जिथे मदन मंदिर तिथे पण मदन मोहन आहेत आत बसलेले, आणि तिथले जे ओरिजिनल होते ते जयपूरला आहेत, तिथून जयपूरवरून करवलीला आले. ती सगळी कथा तुम्हाला माहीत आहे, टूरमध्ये सांगतील. तर आता करवीलामध्ये विग्रह आहेत तसेच पाहिजे. आम्ही विचार केला की ठीक आहे, लहानपणी आपण भरपूर पांडुरंगाची मूर्ती बनवले थर्मोकॉलचे, तर आपण असे कॉपी पेस्ट करायला आपण करू, काही प्रॉब्लेम नाही. महाराज म्हणले हे तशीच पाहिजे, तुम्ही बनवा. आणि मग आम्ही 3 जण भक्तांनी विचार केला की आपण तशीच बनवूया. पण गौरव म्हणाले नाही इतकं सोपं नाही, कोणत्याही गोस्वामी मंदिरात जाऊन तिथल्या विग्रहांचे तुम्ही कॉपी बनवताय आक्षेप उठू शकतो, कोणीही त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो की तुम्ही असं कसं करसात. तेव्हा तुम्ही जे काय कराल ते कोणाला काही न सांगता करायचं आहे. तर मंदिरात जा, भगवंतांना बघा, पण आपण मूर्ती बनवतो हे त्यांना समजलं नाही पाहिजे, नाहीतर ते आक्षेप घेतील. तर तुम्ही एक काम करा, प्रभुपादांच्या वेळी लोक गेली होती तिकडे राधारमण मंदिरामध्ये पूजा अर्चना शिकण्यासाठी, तसं तुम्ही पण सांगा की आम्ही पूजा अर्चना शिकण्यासाठी आलो आहे, आणि भगवंताला व्यवस्थित बघून या, फोटो काढून या सगळ्या अँगलने, आणि मग तशी मूर्ती बनवा. तर आम्ही पण मग वृंदावनचे एक श्रीवत्स गोस्वामी होते, राधारमण मंदिराचे गोस्वामी आहेत ते, त्यांचं ऑथराइज्ड लेटर, इस्कॉनचं लेटर हेड, असं सगळं घेऊन आम्ही पहिले 2 जण गेली तिथे थांबली, आणि त्या पुजाऱ्यांना भेटले. ते म्हणाले इथे कोणीही आतमध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण हे जे मंदिर आहे ते राजे रजवाड्यांच्या कारकिर्दीमध्ये अजून आहे, इथे कोणतं ट्रस्ट किंवा गव्हर्नमेंट चालवत नाही. जे राजपूत राजे आहेत जयपूरचे त्यांच्या अंडर आहे, आणि कोणी एक पण चूक केली तर काही पण शिक्षा होऊ शकते. हे त्या जमान्यात शिक्षा होऊ शकतात, म्हणजे सरकलम कुछ भी हो सकते. बोले हमारे पूजाने एक गलती की, आता उसको सीधा पूजा से निकाल दिया, तो ये याच्या पायऱ्या त्या पायऱ्या पण कोणी वर चढून जाऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन बिर्शन विचारच करू नका. मग आमच्या भक्तांनी विचार केला ठीक आहे काही प्रश्न नाही, बाहेरून फोटो काढू आपण. तर बाहेर उभे राहिले आणि त्यांनी आपला मोठा कॅमेरा घेऊन गेले होते. जसं तो कॅमेरा बाहेर गेला फाट करून सिक्युरिटीने मारला, सिक्युरिटी इथे फोटो काढणं अलाउड नाही. त्यांनी विचार केला की आता जवळून बघू शकत नाही, आणि मदन मोहन तुमच्या किती जण करवलीला गेलेत, काही जण गेलेत. तर करवलीचं जे मंदिर आहे तिथे भगवंत खूप दूर आहेत, एक तर खूप मोठं उंच कठड्यावर आहे, आणि जवळपास आपण जिथे उभं राहतो तिथून भगवंत कमी 30-40 फूट आतमध्ये आहे. आणि असं नाही की इस्कॉन मंदिराची खूप फुल लाईट लागले असते, कमी लाईट असते, दुरून फक्त भगवंतचे डोळे आणि चरण कमळ तेवढंच दिसतं, बाकी सगळ्यामध्ये चकमक त्यांचे ड्रेस दिसतात फक्त पोशाख. आता काहीच दिसत नाही म्हटल्यावर त्याची प्रतिकृती कशी बनवणार. आता मंदिराचे ड्रॉइंग होते, पण आता विग्रहांचे ड्रॉइंग पाहिजे आम्हाला, पण विग्रहांचा फोटो पण अलाउड नाही आणि जवळून बघायला पण अलाउड नाही. तर आम्ही विचार करू लागले आता हे कसं होणार. आणि तिथून आम्ही आमची तिकीटं बुक केली होती जयपूरला जाण्यासाठी, की इथून फोटो घ्यायचे, माप घ्यायचे सगळे, आणि जयपूरमधून ऑर्डर द्यायची. आता इथे 2 दिवस झाले पण आम्हाला भगवानाची हाईट किती ते पण माहीत नाही, की जयपूर आम्ही ऑर्डर तरी काय देणार. मग शेवटी आम्ही खूप सारे प्रयत्न केले, तिथले सिक्युरिटीला भेटलो, त्याच्याशी बोललो, 3 तास त्याच्याशी गप्पा मारल्या. त्याला म्हणले बाबा तू दुसऱ्यांना फोटो काढू देत नाही, पण तू तरी कधी काढला असेल ना फोटो, तुझ्याकडे एखादी फोटो आहे का? म्हटलं नाही, फोटो बिटो काही नाही. मग आम्ही तिथे खूप दिवस राहिलो. मग तिथे तिथला जो मेन इन्चार्ज होता त्या इन्चार्जने आम्हाला बोलवलं, काय करताय तुम्ही, सगळ्यांशी भेटताय, पुजाऱ्यांना भेटतात, कोणाशी काही बोलायचं नाही, चुपचाप राहायचं नाही, घरी जायचं. त्यांना डाऊट आला. मग तो जो इन्चार्ज होता तो रिटायर्ड कमांडर ऑफिसर होता आर्मीचा, मोठा मूछवाला, तो पण राजपूत होता. त्याने उद्या तुम्हाला मी एक पुजारी देईल, फक्त त्याच्याशीच बोलायचं, बाकी कोणाशी बोलायचं नाही. म्हणून ठीक आहे चालेल. मग तिथे आम्हाला एक दुसरा व्यक्ती आला, आम्हाला भेटला, तुम्ही काहीतरी शोधताय. हा आणि मदन म्हणजे तरी माहिती पाहिजे आम्हाला. मग म्हटलं माझ्याकडे सगळी माहिती, तुम्ही कोण आहेत? म्हणजे मदन मोहनचा पत्रकार आहे, या मंदिरात जे जे होतं ते सगळं मला माहिती आहे, आणि मी 15-15 दिवसाला पाक्षिक मॅगझिन रिलीज करत असतो, चला माझ्या घरी. मी भक्तीच्या घरी गेले, त्याच्याकडे इतक्या स्टोरी होत्या मदन म्हणजे, सगळं त्यांनी सांगितल्या, सगळा इतिहास, सगळं मॅनेजमेंट काय काय झालं सगळं त्यांनी सांगितलं. 3 तास सगळं ऐकल्यावर भक्ताने विचारलं, तुमच्याकडे एक मदनचा फोटो? फोटो नाही, बाकी तुम्ही कथा किती पण विचारा. अरे कथा जाऊ दे यार, आम्हाला गुरुने अध्यादिनी फोटो पाहिजे. त्याचे फोटो नाही, सगळी दुकानं असली तरी फोटो, एक छोटासा फोटो तिथे भेटतो फुलाच्या दुकानात, पण तो इतका छोटा की त्याचं समजून प्रतिकृती नाही बनू शकत. त्याच्यामध्ये फक्त बघून ड्रेसच दिसतात, ड्रेसच्या आतमध्ये काय आहे, चेहरा कसा आहे, काहीच दिसत नाही. आणि महाराजांनी आम्हाला प्रतिकृती पाहिजे, पण आम्हाला कमीत कमी हाईट तरी बघण्याची पाहिजे, की ऑर्डर तरी द्यायची, कॉस्टिंग काढायची, कारण आम्ही सगळे ट्रिप करून शेवटी महाराजांना भेटणार होतो रिपोर्ट द्यायला की काय झालं. तर आता जयपूरला जाण्याआधी आदल्या दिवशी रात्री आम्ही परत भगवंतासमोर गेलो आणि प्रार्थना करू लागलो, काहीतरी मार्ग काढा. मग भगवंत एकतर खूप दूर उभे आहेत, वरून जे करोळीचे लोकल लोक आहेत त्यांची एक प्रथा आहे, ते भगवंतासमोर आले काहीतरी त्यांना देतात. मग कोणी केळी फेकतं, कोणी 1 रुपयाचे नाणे फेकतं, काही पण फेकतात. तर ते भगवंतांना लागू नये म्हणून मध्ये त्यांनी एक जाळी पण टाकली, एक तर दूर आणि मध्ये एक जाळी पण. मग ते त्याच्या पण व्यवस्थित दिसत नाही. प्रार्थना करता करता जाळी मला दिसली, मी विचार केला की हे जाळी कामाची, कारण ती जाळी सगळी चौकटी चौकटीची होती. मी विचार केलं हा तर ग्राफ पेपर आहे. आम्ही त्या जाळीची चौकटी मोजायला लागलो की मदन मोहनची हाईट कमी, किती चौकटी तेवढी मोजून ठेवू. राधानाची हाईट किती चौकटी ती मोजली, ललिताची हाईट किती चौकटी ती मोजली, आणि मग पुजारीचं चौकटी मोजायला लागलो की पुजारी बाहेर आला की त्याची हाईट मापू, आणि मग चौकटीचं माप मिळेल, आणि मग देवाची हाईट काढू. पण ते पुजारी पण बदलत जायचे, तो कधी पुढे कधी मागे, तो फिरत असतो, तो काही टाइम उभारत नाही चौकटी मोजायला. तर पुजारीचं चौकटी आम्ही कधी मोजूच नाही शकलो. आम्ही विचार केला की मग आमच्याकडे ड्रॉइंग निर्माण झाला. आम्ही मग दुकानात जाऊन एक आलेख पेपर पण आणला, आलेख पेपरावर सगळ्या चौकटी मांडल्या. आता आमच्याकडे एकमेकाला अनुसरून सापेक्ष माप होती, पण एकाचं माप भेटलं तर बाकी सगळे भेटणार होते, पण एक माप पाहिजे होतं. पुन्हा आम्ही शयन दर्शन जेव्हा उभं होतो तेव्हा आम्हाला दिसलं की ह्या ऑल्टरमधली एक वस्तू आपल्याला पाहिजे, जिची चौकट आपण मोजून ठेवली ती भेटली तर बाकी सगळ्यांचं चौकटीचं गणित उघडलं. मग दर्शन घेता घेता दिसलं की भगवानांच्या गळ्यामध्ये हार आहे. मग आरती झाल्या मी पुजारीला भेटलो, म्हटलं महाराजजी प्लीज भगवानांची कृपा, उद्या आम्ही चाललोय, कृपा म्हणून हा जो रात्री हार घातला होता ना तो आम्हाला सकाळी मिळेल का? महाप्रसाद का? कारण त्या हाराच्या चौकट्या मी मोजल्या होत्या. तर हा मिळेगा ना महामाला? बिलकुल मिळेगा, क्यों नाही मिळेगा. दुसऱ्या दिवशी मंगल आरतीला आम्ही इतक्या उत्साहाने गेलो जे कधी नव्हतं गेलो. आणि मंगलारतीनंतर पुजारीला भेटलो, मग पुजारी तो हार घेऊन आला होता. तो हार आम्ही परत बेडवर ठेवला, जशा आकारात तो भगवानच्या गळ्यामध्ये होता, त्याच्या चौकटी निघाल्या, त्याचं माप निघालं, नाही आम्हाला मदन मोहनची हाईट समजली. ती घेऊन आम्ही जयपूरला गेलो आणि तिथे ऑर्डर दिली की आम्हाला एवढ्या हाईटचे वगैरे पाहिजे. म्हणजे कसे पाहिजे म्हणलं हा फोटो आहे, म्हणजे त्यात काही दिसतच नाही, ते आम्ही नंतर सांगू, पहिले कोटेशन तर द्या. त्यांनी कोटेशन वगैरे दिले पांडेजींनी. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, कृष्णाचं काम झालं, आता उरले कोण? राधा ललिता. आता ते काही दगडाचे बनलेले नाही, ते अष्टधातूचे आहेत. हे कुठे बनवायचे? ते खूप मोठे वगैरे आहेत, म्हणजे 2-2.5 फूट म्हणजे खूप झाले. आपण छोटेसे बनवतो तर ते 7-8 किलोचे होतात. हे 2.5 किलो म्हणजे 100 किलोचे विग्रह एक. ते बनवण्याचे पण एक्सपर्ट व्यक्ती पाहिजे. मग आता सर्वात मोठे अष्टधातूचे विग्रह कुठे बनले डिस्कॉनमध्ये? पंचतत्व. ते पंचतत्व कोणी बनवले? आम्ही कुंभकोणामध्ये श्रीकृष्ण स्थापती म्हणून आहे, त्यांचा नंबर भेटला, तिकडे गेलो. तिकडे गेल्यावर तो एक्सपर्ट होता, आमच्याकडे फोटो होते. त्यांना की ठीक आहे हम मॉडेल बनाएंगे, आप पास करना, फिर हम कास्टिंग करेंगे. म्हणजे का बहुत बढिया. म्हटलं पण तुम्हाला राधा ललिता रंग कोणता पाहिजे? म्हणजे तुम्हाला विचारलं की तुम्हाला मेटल डीटी पाहिजे, मेटल डीटी कोणता डेट? म्हणजे काळा नाही पाहिजे, मेटल डीटी, सोनेरी. म्हटलं सोनेरीमध्ये कोणता सोनेरी? म्हणजे सोनेरीमध्ये पण रंग असतात का? म्हणजे हो, पंचतत्वमध्ये चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू हे सगळे वेगवेगळ्या रंगाचे आहेत, आणि सगळ्यांचं धातू जे कॉम्बिनेशन आहे ते वेगवेगळं आहे. तुम्ही रंग सांगा, आम्ही तो तयार करून देऊ. म्हटलं वा, काय म्हणून शोधलंय आपण. महाराजांना विचारू आपण, जो रंग सांगतील तो रंग म्हणून देऊ आपण. मग आमचा रिसर्च कम्प्लीट झाला. चेन्नईला महाराज तेव्हा आले होते. महाराजांना मी भेटलो. महाराजांना मी सांगितलं की महाराज हम गए थे करोली, हमको हाईट पता चला आहे, बाकी कुछ पता नाही चला. लेकिन आम्ही जयपूरला आम्ही ऑर्डर पण दिली. महाराज म्हटलं जयपूरला ऑर्डर दिली का? मैंने लगे महाराज गौर नेता है गोपीनाथ मंदिराचे तुम्ही बनवले पुष्पेंद्र पांडे तुम्हाला आवडतात महाराज माहीत होतं. मला असं वाटलं की मला माहिती इन्फॉर्मेशन मला गर्व होता की पुष्पेंद्र पांडे तुम्हाला आवडतात ना त्यांना तुम्ही ऑर्डर दिली. मला वाटलं महाराज शाब्बास म्हणतील. महाराज म्हणले पण जयपूर का? मी विचार केला जयपूर का म्हणजे काय जयपुरात विग्रह बनतात ना कृष्णाचे विग्रह कारण माझ्या अनुभवामध्ये तेच होते. म्हणलं महाराज मार्बल के डीटी तर जयपूर मध्ये बनताय ना. मार्बल मार्बल का क्यों बनाने का लेकिन म्हटलं मार्बल का क्यों बनाने का. म्हणलं महाराज मदन मोहन मार्बल की बने ना और ललित लादा ललिता मेटल के. महाराज म्हणले की मदन मोहन मार्बलचे बनलेत. म्हटलं हो. म्हटलं खरंच? जेव्हा महाराज असे विचारतो ना खरंच आर यू शुअर? म्हटलं नाही महाराज चेक करतो. मनात म्हणतात 100% मार्बलचेच आहेत. म्हणजे हे बोलतात तर काहीतरी तथ्य असेल त्यात शोधू आपण नंतर सांगू. म्हणजे ठीक आहे मार्बलचीच आहे पण बघू महाराज मी बघतो. पण महाराज राधा ललिता ते इम्पॉर्टंट रिसर्च आमचा काय ते कुठे दिली ऑर्डर कुंभकोणम. हा व्हेरी गुड महाराज पण तुम्हाला राधा ललिता कोणत्या रंगाच्या पाहिजे सांगा आम्ही त्या रंगाचे बनवू. हा म्हणले कोणता रंग म्हणजे ऑमलेटला आमच्याकडे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन महाराज चैतन्य महाप्रभू अद्वैत आचार्य तुम्ही चूज करा फक्त तो रंग आम्ही बनवून आणू. कारण आमच्याकडे असा माणूस भेटला ज्याने ते बनवले आणि तो आपल्याला मदत करायला तयार आहे. कोणता रंग पाहिजे सांगा. आम्ही वेट करत होतो कोण रंगले अद्वैत गदाधर श्रीवास. महाराज म्हटले करोलीला जो रंग आहे ना तोच रंग पाहिजे. म्हणजे काय एक कल्याण. ते इथं तिथं लाईट पण नाही इतकं दूर आहे अंधार 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 सगळं तर परत तिथंच जायला लागेल. तिथं आम्हाला सांगितलं आम्ही केलेलं सगळं काम काही कामाचं नाही. आम्ही विचार केला की आता हे ठीक आहे बनवूया काहीतरी करूया. आम्ही जवळपास 12-15 चक्र मारला करोलीला डोळे फोडून फोडून बघण्याचं इथे काय दिसतंय का पण काहीही दिसत नाही शेवटपर्यंत. मग विचार केला की आता पण मॉडेल तर बनवायला लागेल. ही जी कथा आहे मदन मोहनची आविर्भावाची ती टोटल 1.5 तासाची आहे. थोडक्यात मी इथे सांगतो कारण आपला वेळ झाला आहे टूरचा ऑलरेडी. तर शेवटी महाबलीपुरम जे स्थान आहे साऊथ इंडियाला तिथे मदन मोहनचे विग्रह बनवले गेले आणि त्याच्यातही भरपूर ओढाता नाही. पण सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा मग मदन मोहन इथे इन्स्टॉल झाले ते करोळीचे पुजारी स्वतः इथे आले होते आणि तेव्हा त्यांना महाराजांनी विचारलं की कसं वाटते तुम्हाला विग्रहांना बघून मंदिराला बघून. तेव्हा ते म्हणाले की मदन मोहन वापस आपल्या ओरिजिनल घर मे आ गए. कारण मदन मोहन ओरिजिनल कुठे होते वृंदावनला. पण मुघलांचं आक्रमण कुठे गेले जयपूरला. तिथून राणीच्या आग्रहाने गेले करोलीला. तर विग्रह करोलीला आहेत आणि मंदिर वृंदावनला आहे. पण इथे काय झालं मंदिर पण आलं आणि विग्रहांची प्रतिकृती पण आली. त्यांच्याच मदतीने आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटली आणि मग ते विग्रह तसे तसे बनले गेले. मग महाराज विचारलं की मदन मोहन विग्रह कसे वाटले तुम्हाला. ते म्हणे एकदम आमच्या ज्या मदनामुळे तसेच दिसत आहेत. मी हेच बघायला आलं होतं की आमचा मदना करोळीपासून अजून कुठपर्यंत गेलाय. तर आम्ही जेव्हा त्यांना इन्व्हाइट केलं आणि सांगितलं की तुम्ही या तुम्ही एवढी आम्हाला मदत केली. ते म्हणाले 2 दिवसाआधीचं तिकीट काढा. आम्ही सांगितलं की 2 दिवस आधी कशाला येत आहे तुम्ही. ज्या दिवशी सेरेमे त्या दिवशी या. आम्ही पण बिझी असतो सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमची पण काळजी घ्यायला भेटते. नाही नाही असं कसं फक्त कार्यक्रम थोडी यायचं आहे. मदन मोहन साक्षात अवतरित होत आहेत तर 2 दिवस येऊन मी स्वयंपाक बनवेल त्यांच्यासाठी भोग बनवेल आणि ते दुसऱ्या दिवशी त्यांना खाऊ घालेल असंच नाही येणार. मग 2 दिवस त्यांनी स्वतः आपल्या हाताने भोग बनवेल जे तिथे करोळीला स्वतः ते भगवंतांना राजभोग बनवतात तिथले हेड पुजारी हेड कुक आहेत. आणि त्यांनी पहिले 2 दिवस मदन मोहन त्यांच्या हातचं खाल्लं आणि त्यांनी बाकीच्या पण पूजांना ट्रेन केलं की मधुनला काय आवडतं काय आवडत नाही. असं म्हणतात की जेव्हा राजाने धन दिलं 3 विग्रहांच्या काळजीसाठी तेव्हा तिन्ही विग्रह राजाला स्वप्नात आले आणि सांगितले हे जे आमच्यासाठी धन ठेवलं त्याचा उपयोग कसा करायचा. तर त्यातल्या गोविंदजींनी सांगितलं की श्रृंगार. मदन मोहनी सांगितलं की मला खाऊ घाला. म्हणजे भगवंत मदन मोहनजींना भोग जास्त आवडतात खायला. हे पुजारींची मेन सर भगवंतांना भोग दाखवणे. आणि त्यांनी इथे येऊन कुकिंग केलं आणि महाराजांनी विचारलं की तुम्हाला मदन मोहन कसे वाटले. मग म्हणलं की डिक्टो जसे करोळीला आहेत तसेच इकडे पण आहेत. आणि त्यांच्या हाताने ते महाराजांनी मग अभिषेक प्राणप्रतिष्ठा सगळं त्यांना सोबत घेऊनच प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं असं फोटोमध्ये त्यांनाच घेऊन महाराजांनी केलं. तर अशा प्रकारे ते मदन मोहनची पण स्थापना झाली आणि मग ते सगळं कम्प्लीट झालं. आणि मग शेवटी हे सगळं झाल्यावर फंड्स पण आले ओढातान झाली सगळं झालं. मग गौरवांनी विचारलं हे सगळं एवढा मोठा प्रयास कशासाठी एवढे पैसे नसताना पण एवढी इच्छा का. तर महाराजांनी सांगितलं की चैतन्य महाप्रभू जेव्हा या जगात येतात कशासाठी येतात ते कृष्ण आहेत. कृष्ण कशासाठी आलेत श्रीमती राधारणीचं प्रेम किंवा त्याच्या हृदयामध्ये काय आहे हे समजून घेण्यासाठी येतात. आणि श्रीमती राधारणीचं हृदय म्हणजे काय आहे वृंदावन. म्हणून चैतन्य महाप्रभू जे राधाणीचं हृदय घेऊन आले ते काय म्हणतात, अन्य हृदय मन मोर मन वृंदावन. तर कृष्णाचा प्रोजेक्ट जेव्हा ते चैतन्य महाप्रभू नेतात, हा प्रोजेक्ट काय होता की श्रीमती राधाणीचं हृदय जाणून घ्यायचं आणि ते सगळ्यांना वितरित करायचं. आणि राधाणीचं हृदय म्हणजे काय आहे, वृंदावन. आणि म्हणाले म्हणूनच चैतन्य महाप्रभू गोस्वामींना आज्ञा काय दिली, वृंदावनला पुनर्स्थापित करा. कारण हे वृंदावन देण्यासाठी चैतन्य महाप्रभू आले होते. आणि मग रूप सनातन गोस्वामी यांनी सगळ्यांनी मिळून वृंदावनची पुनर्स्थापना केली. त्याच्यानंतर मग बाण विष्णुपूरला श्रीनिवास आचार्यांनी पण वृंदावनची स्थापना केली. त्याच्यानंतर भक्तिसिद्धांत ठाकूरांनी पण गौडी चैतन्य गौडी मठमध्ये गेलात मायापूरला, तिथे छोटा राधाकुंड, तिथे गोवर्धन, ते पण म्हणून ठेवलंय. एवढंच नाही तर कृष्ण स्वतः जेव्हा द्वारकेला राहायचे तर त्यांनी सुद्धा एक वृंदावन म्हणून ठेवलं होतं. खूप आठवणाला तिथे जायचे. ते प्रतिवृंदावन परंपरेत आलेलं आहे. आणि प्रभुपादांनी हेच जगाला देण्याचा प्रयत्न केला. प्रभुपाद अमेरिकेला गेले, ते न्यूयॉर्क, न्यू जर्सी म्हणजे आपलं न्यू वृंदावन, आणि तिथे वृंदावनची स्थापना केली. तर हे जे चैतन्य महाप्रभू किंवा शिलप्रभुपाद आपल्या नक्की काय देण्यासाठी आलेत, वृंदावनचं कृष्णप्रेम. आराध्य भगवान ब्रजेंद्र नंदन, हे व्रजचा कृष्ण आहे. तर तो व्रजशिवाय कसा जाईल? तर हा व्रजचा कृष्ण आपल्याला देण्यासाठी चैतन्य महाप्रभू आलेत. ठीक आहे, आपल्याला कृष्ण पाहिजे का कृष्ण प्रेम पाहिजे? भगवंत ऐकतायत, काय पाहिजे? कृष्ण पाहिजे की कृष्ण प्रेम पाहिजे? दोन्ही रिस्क नको पाहिजे, दोन्ही देऊन टाका. कृष्ण असून पण उपयोग नाही जर कृष्ण प्रेम नसेल. ठीक आहे, नाही दुःशासन दुर्योधन यांच्यासमोर कृष्ण होते, कंसासमोर कृष्ण होते, पण कृष्ण प्रेम नव्हतं. तर चैतन्य महाप्रभू आणि शिलप्रभू आपल्याला काय देण्यात आलेत, कृष्ण प्रेम. आणि ते वृंदावनचं कृष्ण प्रेम, व्रज कृष्ण, व्रजेंद्र नंदन, हे आपल्या पूर्ण गुरु परंपरेचं मेन प्रॉडक्ट आहे जे ते आपल्याला सगळ्यांना देण्यासाठी आलेत. कधी आपल्याला बाकीच्या पण गोष्टी खूप आवडतात, पण जे मेन गोष्ट ते आपल्याला देऊ इच्छितात ते काय, हे वृंदावन आणि वृंदावनच्या कृष्णपती प्रेम. तर हे आपल्याला आपल्या आचार्यांनी, आपल्या गुरुवृंदांनी, म्हणजे एकदम गीता कोर्सपासून मी शरीर आणि आत्मा आहे तिथून तर वृंदावन आणि वृंदावन कृष्ण आणि वृंदावन यात्रा हे सगळं आपल्याला दिलं आहे. तर सगळं काय वाढून ठेवलं आहे, ज्युनियर के जी पासून ते पी एच डीपर्यंत, भगवतधामात जाण्यापर्यंत सगळी व्यवस्था प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांनी आपल्यासाठी करून ठेवली. पण आता फक्त कमी कसली आहे, आपण किती घेऊ शकतो. तर आपली जेवढी भूक तेवढं आपण त्यातलं घेऊ आणि आपलं आयुष्य सक्सेसफुल करू. तर आता आपण 3 दिवस वृंदावनमध्ये आहोत. तर कधी कधी जर भूक नसली लागली आणि जर गोविंद सांगितले गोविंदांमध्ये फिस्ट चला तर उत्साह येत नाही, आत्ताच खाऊन आले पाहिजे, थोडं आधी सांगितलं असतं तर आलं असतं. तर तसंच वृंदावन इथे आहे, आपल्याला काही मजा येत नाही का, कारण भूक नाही वृंदावनची. तर ही भूक नाही तर भूकेसाठी पण आपण प्रार्थना करूया हे 3 दिवस. ठीक आहे, नाही आणि जेणेकरून आपल्याला ती भूक लागेल आणि हे वृंदावन हरिनाम कृष्णप्रेम त्याठी भूक लागून आपण सगळ्या भक्तीच्या क्रिया अगदी भूकेल्या व्यक्तीसाठी जेव्हा घेऊ, सारख्या जेव्हा घेऊ, तेव्हा हळूहळू आपलं जीवनही सक्सेसफुल होईल. तर हा जो महिना आहे आता उद्यापासून चालू होतोय, शरद पौर्णिमा म्हणून कार्तिक ऊर्जाव्रत आहे. ऊर्जाव्रत म्हणजे जे काही कळत होतं पण वळत नव्हतं ती सगळी करण्याची इच्छा आपण आता ह्या वृंदावन जर केली तर पुढच्या कार्तिक मासमध्ये आपण आपली भक्ती अजून चांगल्या प्रकारे करू शकू. जय श्री प्रभुपाद की जय, श्री वृंदावन धाम की जय, श्री श्रीराधा मदन मोहन देव की जय, निताई गोपी मनंदे हरे हरि बोल. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण.